वाटतं वाटतं की उघडून द्यावीत मनाची कवाडं, वाटतं की उघडून द्यावीत मनाची कवाडं, घ्यावा थोडा मोकळा श्वास. वाटतं की उघडून द्यावीत मनाची कवाडं, घ्यावा थोडा मोकळा श्वास, पण लगेच मन आवरतं घेतो. पण लगेच मन आवरतं घेतो, कारण सोबत तुझी आठवण होईल खास. कितीदा वाटतं, कितीदा वाटतं द्यावीत झटकून सगळी जाळी जळमटं, कितीदा वाटतं द्यावीत झटकून सगळी जाळी जळमटं, झाडावा पाचोळा, पण मग नजर पडते ती पाचव्यातून फुललेल्या सोनचाफ्यावर, नजर पडते ती पाचव्यातून फुललेल्या सोनचाफ्यावर, आणि आठवतो तो या चाफ्याच्या जन्माचा सोहळा. खरंच हे असे कितीतरी सोहळे पाहिलेत आपण जोडीनं डोळे भरून, खरंच हे असे सोहळे डोळे भरून पाहिलेत आपण जोडीनं. चाफ्याचा जन्म, गुलाबाची पहिली कळी, जाईच्या वेलानं पकडलेलं चढावाचं पहिलं बोट, एक ना अनेक. परवाच बाहेर पडलो होतो अंगणात, परवाच बाहेर पडलो होतो अंगणात, काठी टेकत टेकत 2-4 महिन्यांनी. परवाच बाहेर पडलो होतो अंगणात, काठी टेकत टेकत 2-4 महिन्यांनी, पाहतो तर माजलं आहे आता चहूकडे गवत, पाहतो तर माजलं आहे आता चहूकडे गवत, चांगलं विधभर उंच देखील झालं आहे. तू असतीस ना आत्ता इथे तर बाजूची जागा मोकळी केली असतीस आपल्या कापत्या हातांनी अगदी बसल्या बसल्या. तू असतीस ना आत्ता इथे तर बाजूची जागा अगदी मोकळी केली असतीस आपल्या कापत्या हातांनी अगदी बसल्या बसल्या. मी मात्र वाढू देतो आहे त्याला, मी मात्र वाढू देतो आहे त्याला, कारण त्याची पातीही आणतात परत अंगणात तुझ्या आठवणींना. बघ पाऊस आता सरेलच, बघ पाऊस आता सरेलच, हे गवतही पिवळं पडेल, पाऊस आता सरेलच, गवतही पिवळं पडेल, पुढे उन्हात करपून देखील जाईल, पण पुढल्या पावसात कुठून परत येईल देव जाणे. पण यंदाच्या पावसात बरीच पडझड होईल घराची, पण यंदाच्या पावसात बरीच पडझड होईल घराची, पुढचा पाऊस बघेलचं वाटत नाही, घर आणि मीही.